नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात राष्ट्रीय खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आफ्रिकी देशाच्या 3 दिसांचे भेटेनिमतान आज मलावीचे समपदस्थ लाजरस चक्वेरा हांच्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतली। बसकेत उचेल्या पावण्याचेर भासाभास जाली। बसकेत कला आणि संस्कृती, खेळ, युवा वेव्हार आणि फार्मास्युटिकल्स मळांचेर दोनूय देशांमदी 4 समजिकायोच्यो कबलाती जाल्यो। हे वेळार भारतावतीन मलावीक 1000 मेट्रीक टन तांदूळ दिवपाचे भारतान घोषित केला। राष्ट्रपतींनी हे भेटेंत मलावीच्या राष्ट्रीय झुजा स्मारकाक भेट दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 ऑक्टोबरा सावन रशियाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले। 16व्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचो आसपाव आशिल्ल्या शिखर परिषदेंत वांटेकार जावपा खातीर प्रधानमंत्र्यांनी ही रशियेची भेट नियोजीत केल्या। कझानात जावपा आशिल्ली ही शिखर परिषद संसारीक उदरगत आणि सुरक्षितताये खातीर बहुपक्षीय घडसाण दिवपाचेर आधारित असा। तेच प्रमाण ही शिखर परिषद मुखेल अशा जागतिक मुद्द्यांचेर भासाभास करपा खातीर संबंधित फुडाऱ्यांक एक महत्वाचें व्यासपीठ मेळोवन दितली। ब्रिक्सावरवीं सुरू केल्ल्या उपक्रमांचे उदरगतीचें मूल्यांकन करपा खातीर तशेंच फुडारांतल्या सहकार्या खातीर संभाव्य मळांची वळख घेवपा खातीर ही शिखर परिषद एक महत्वाची संद दितली। हे शिखर परिषदेंत वांटेकार जावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या समपदस्थ ब्रिक्स वांगड्यांची द्विपक्षीय बसका घेतले आणि देशांत भेट दिवपा खातीर तांकां आमंत्रीत करतले अशी माहिती विदेश वेव्हार मंत्रालयान दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लींत कर्मयोगी राष्ट्रीय शिक्षण सप्तकाचें उक्तावण करतले। सप्तकाच्या मजगतीं दरेक कर्मयोगी उण्यांत उणें 6 वरांचें शिक्षण घेवपाचे ध्येय साध्य करपा खातीर वचनबद्ध आसतलो। हे सप्तक वैयक्तीक सहभागा खातीर तशेंच मंत्रालयां, खातीं आणि संघटना वतीन वेगवेगळ्या भागीदारीच्या माध्यमांतल्यान शिकपा खातीर समर्पीत आसतले। सप्तका मजगतीं नामनेचे वक्ते आपल्या विशयांचेर व्याख्यानां दितले, तशेंच सेमिनार आनी कार्यशाळांचें आयोजन केलां। मानवाधिकार हे सदांच भारताच्या नैतीक जडणघडणीत आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां। आयज नवी दिल्लींत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वर्सुकी दिसाचे कार्यावळींत मार्गदर्शन करतना उपराष्ट्रपती जगदीप धनखर उलयताले। भारतीय संविधान हे मनीस हक्कांच्या उत्तरेचे नखेत्र आसा अशें ताणी फुडें म्हळां। संविधानाची प्रस्तावना ही सगळ्या भारतीय नागरिकांक न्याय, स्वतंत्रताय, समानताय ह्या मानवी हक्कांचो सार आसा। खंयच्याय स्वरुपातलो भेदभाव हो मानवी हक्कांच्या मूलभूत पैलू खातीर आव्हानात्मक आसा अशें उपराष्ट्रपतींनी मुखार म्हळां। भौशीक प्रतिसादान मानवी हक्कांचें बरेपैकी संरक्षण आनी पोसवण जाता। मानवी हक्कांचें जेन्ना उल्लंघन जाता तेन्ना लोकांनी खंबीरपणान उबें रावप गरजेचें आसा अशें सांगतना हेरांच्या मानवी हक्कांचो आदर करप म्हळ्यार स्वताच्या मानवी हक्कांचो मान राखिल्ले वरी जाता, तशेंच हेरांच्या मानवी हक्कांचो मान राखप हें देवाच्या कर्तुबावरी आसा अशें उपराष्ट्रपतींनी मुखार सांगलां। बालविवाह प्रतिबंधक कायद्याक व्यक्तीगत कायद्यावरवीं आडमेळी हाडपाक मेळच्यो ना आनी भुरग्यांचो आसपाव आशिल्लीं लग्नां हे जिणे संघाती वेंचून काडपाच्या स्वातंत्र्याचें उल्लंघन करता अशें सर्वोच्च न्यायालयान म्हळां। सरन्यायाधीश DY चंद्रचूड आनी न्यायमुर्ती JB पर्डीवाला तशेंच मनोज मिश्रा हांणी देशांतल्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी खातीर मार्गदर्शकी तत्वां जारी केल्यांत। बालविवाह आडावपाच्या हेतान राष्ट्रीय कायद्यांच्या अंमलबजावणीत व्यक्तीगत कायद्यान आडमेळी हाडच्यो न्हय। अधिकाऱ्यांनी बालविवाह प्रतिबंध आणि संरक्षणाचेर लक्ष केंद्रीत करचे अशें हे विशीं निकाल दितना सरन्यायाधीश DY चंद्रचूड हांणी सांगलां। वेंचणूक आयोगान झारखंड विधानसभेच्या पयल्या पांवड्यावेल्या मतदाना खातीर आयज अधिसुचोवणी जारी केल्या। 13 नोव्हेंबराक पयल्या पांवड्यार 43 मतदारसंघा खातीर हे मतदान जातलें। 25 ऑक्टोबराक अर्ज भरपाची निमणी तारीख आसा। 28 तारखेक अर्जांची छाननी जातली। 30 ऑक्टोबर मेरेन अर्ज फाटी घेवपाची मुदत आसा। झारखंड विधानसभेची वेंचणूक 2 पांवड्यावेल्यान जातली। राज्यांत सगळ्या राजकीय युतीमदीं जागे वाटपा संदर्भांत बसका सुरू आसात। राज्यांत भाजपा, AGSU, संयुक्त जनता दल आनी चिराग पासवान हांच्या LGP पक्षांनी युती केल्या, जाल्यार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आनी मार्क्सवादी पक्ष वांगडा वेंचणूक लढयतले। मजगतीं राष्ट्रीय लोकशाय युतीन जागा वांटप जाहीर केलां, तातूंत भाजपा 68 जागे लढयतले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।